डॉक्टर बाबासाहेबांच्या शिका, शिकवा आणि संघटित व्हा या त्रिसूत्रीला आजही पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आजही आपल्याला गुरु समान आहे. मुळात या भीमरावांची वैचारिक दृष्टी गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तीन गुरूंनी प्रगल्भित झालेली होती. विद्या, स्वाभिमान आणि शील ही या महात्म्याची तीन उपास्य दैवत होती. आणि म्हणूनच की काय, भीमशक्तीचा मंत्र आजही सर्वांकरता स्फुल्लिंग आहे. गरज आहे फक्त एकरूप होण्याची, एकसंग होण्याची आणि त्यातूनच नवसमाज घडवण्याची.
दलित जनानो एक संग होऊया, एकजूट साधूया, एक रूप होऊया. एक संग होऊया, एक रूप होऊया, एकजूट साधूया, एक संग होऊया.
एक संग होऊया, एक रूप होऊया, एकजूट साधूया, एक संग होऊया.
दलित जनानो आपण सारे एक संग होऊया, दलित जनानो आपण सारे एक संग होऊया. भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया.
भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया.
गुलामगिरीचे कटुपाश हे तोडूया, सामाजिक बंधुता एकता राखूया. गुलामगिरीचे कटुपाश हे तोडूया, सामाजिक बंधुता एकता राखूया. मानवतेचा पाठ जगाला दावूया, शपथ भीमाची एक होऊन घेऊया. मानवतेचा पाठ जगाला दावूया, शपथ भीमाची एक होऊन घेऊया.
एक संघ होऊया, एक रूप होऊया, एकजूट साधूया, एक संघ होऊया.
सारे संघटित होऊया, मार्ग अहिंसेचा आपण निवडूया. शिकून सारे संघटित होऊया, मार्ग अहिंसेचा आपण निवडूया. अन्यायाला प्रतिकाराने संपवूया, संदेश भीमाचा घरोघरी पोचवूया. अन्यायाला प्रतिकाराने संपवूया, संदेश भीमाचा घरोघरी पोचवूया.
एक संघ होऊया, एक रूप होऊया, एकजूट साधूया, एक संघ होऊया.
भेद आपले आपण सारे विसरूया, हरिजन गिरिजन अवघे एक होऊया. मतभेद आपले आपण सारे विसरूया, हरिजन गिरिजन अवघे एक होऊया. स्वाभिमानी जगणे अंगी पाणवूया, भीमशक्तीचा मंत्र जगीया घुमवूया. स्वाभिमानी जगणे अंगी पाणवूया, भीमशक्तीचा मंत्र जगीया घुमवूया.
एक संघ होऊया, एक रूप होऊया, एकजूट साधूया.
एक संघ होऊया, एक रूप होऊया, एक जोट साधूया, एक संघ होऊया,
एक संघ होऊया, एक रूप होऊया, एक जोट साधूया, एक संघ होऊया।
दलित जनांनो आपण सारे एक संघ होऊया, दलित जनांनो आपण सारे एक संघ होऊया, भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया, भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया,
भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया, भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया, भेदभाव मिटवूया, नव समाज घडवूया।